ए माझी बरोबरी होत नाही म्हणून बदनाम करतात मला, हुळूवर शोधतात पण मी बसलोय नाटकात, मला बघून लोक रागत त्यांची बोट मोडतात पण मी बंद नाही पाडणार, जाऊन केस कर कोर्टात नाही करू शकत कोणता पण वकील मला हँडल, मी पेन घेऊन कोर्ट मध्ये जजला पण भांडल, वार होतील अंगावर मग कलम माझी सांडल, मी कोण आहे तुम्हाला माझी वेळ तुम्हाला सांगन केलं, आधीपासून हिप हॉप तर लिहिण्यात माझा हात बसला, भाव मानत होतो तर भावांमधील राग कसला, भाव भाऊ म्हणून माझ्या ताटातलं खात बसला, खाऊ दे बोललो यांना आपण नजर मानस लावली, जेवत होतो सुखात त्यांच्यामुळं मला घात बसला, ताटामध्ये चारलं पण त्या ताटामध्ये झागले, माझ्या फेकलेलं भाकरीवर कुत्रे सगळे जगले, मी फोन न उचलला माझे मित्र सगळे फुगले, आधी राग येत नव्हतं झाली पोरं माझी मोठी, सगळ्यांना शट्ट उगले, अरे खाऊ दे यांना पेमेंटची जिंदगी, झाटे ज्यांना राहायचं सोबत त्यांना कायम साठे, ज्यांना जायचंय सोडून त्यांना मोकळी वाटे, गबू मनीचा नको अक्कल लढू लक्षात ठेव, झाट तुझी माझे शिगाटे, मी गंगेच्या पाण्यामध्ये मारली डुबकी, गंगा बोलली कान तुझे मित्र कपटी, पाठी मागून भुगतात ही शट्ट उपटी, माझ्या नावावर कित्येकांनी उठवले प्रश्न, अरे बंद करा माझ्याबद्दल चौकट हसणं, मला माझं नसते भाव यांना टेन्शन कसलं, मी स्टेटस टाकलं होता भाव तुझ्याशिवाय कोण नाही, पण कळली तुझी अवकात, लोड नको घेऊ ते तुझ्यासाठी नाही चुकीने मेन्शन बसलं, ज्यांना जीवलग मानला त्यांनीच खोपला खंजीर, सगळे होमीजला घेऊन करतात विषय गंभीर, एका फोनवर माझे पण 100 जमतील, पण मी सगळ्यांची मारायला एकटा खंबीर, समोर थांबतात चार जण माझे एक गाणं बास यांची खायला, अल्बम मला देतात धमकी तुला वरती घालवण, पण झाट फरक नाही कारण देणार मला घाव तेव्हा तुटणार पालगण, हिप हॉप माझा श्वास सुटल मिळाल्यानंतर माझ्या समोर तुझी लायकी नाही खेळा बंद पडूला वरती ताणतो, मी स्टुडिओ गँगस्टर साहेब ह्यांच्या घोडा लावतो चौकीत रातभर ह्यांच्या मोठ्या पाहता, पण पराक्रम झाडभर गाण्यात आई ठेवून टाकता, समोर पाठी हातभर कधी मनातल्या ठेवल्या मी पुष्कळ गोष्टी, पण हात ना लावत पण आपले भेंचोत निघली दुश्मन दोस्ती, तू गाण्यात सांगतो इकडं भांडण रोजची, आपल्या लोकांना का आपली प्रगती टोचती, फक बुल्लत गेले मी नाही मोजत ह्यांना माझी कमजोर गिनती, माझ्या रॅप ऐकून भैर झाल्या घराच्या भिंती, माझ्याकडून भाषण देऊन घेतो प्रधानमंत्री, भोंडे सीन मध्ये फेमस करून कॉन्ट्रोवर्सी, हिप हॉप माझं प्रेम फेम बुल्ल्यावरती, नको नकली चाळे जे आधी होते हो मी माझे भाव झाले, मला सवय नको शिकू तुझ्यापेक्षा मी जास्त पहिले पावसाळे, आणि हे वाईप देतात भोंडी कारण भोंडांना ऐकतेत, कुणाचं नाव घेऊन ना कधी गावठी हाय घेत, जळण माझी मैत होईल स्मशानात माईक चेक, मला फोन नको करू लागेल नंबर माझा बिजी, तुमच्या सारख्या खजवण्यांना गावठी टाइम दे, लावला कागदाला पेन मग तो कागद पेटला, मला स्वतः मध्ये लिहून राक्षस भेटला, आला हातात माझ्या माईक मग स्पीकर फाटलं, माझं हू दे नुकसान माझ्या हेटर्सनी देवाला कोंबडा कापला, माझा पोरग कान झेवून माझ्या बापाने तुपाकला नवस टाकला, मी घडलो भंचोत आधीपासून ऐकलं टुपक वायची वेस्कोस, म्हणून वाजतो ओल्ड स्कूल करतो वाद्य गुण, तुझी बीच पण म्हणती शुभ्या दिसतो दूर, माझ्यापासून थोडला माझा डिस्चा मूड, माझ्या डोक्यावर परिणाम म्हणून वागतो रूढ, पीसीएमसी कॉम्प्टन चौक हे माझा हुड, हे माझ्या पाया पड झाट तुझा उद्धार करतो, कारण दोस्तीत घात करून तू गादर ठरतो, ज्यांनी नाडाई शिकवलं तू त्यांनाच नळतो, काम 25 नाही मी काम 50 करतो, माझ्या मागून भुगतात हे गँगस्टा भडवे, यांच्यासाठी काय बोलवाया जातील कडवे, माझ्या रस्त्याच्या मध्ये आले कुत्रे आडवे, हेडॉन दादा दाऊद गावटी मानिया सुरवे, आणि आधी मला बोललं काय रे झाट तुझी अवकात, असतील पोर चौकात माझे गाणे साऊंडर लावतात आणि बोलतात काय, हे आता वाजवा गावटी ह्यांची बीच माझ्या नावाचं कुंकू लावती, यांच्या गाण्यात गँगस्टर मालकाला बोलतात सर मॅडम कामावर, 90 जगतो आखी कॉलनी बोलती, बापन पोरगा अजून फिरतय आमावर, मी इंस्टावरती देत नाही माझ्या गाण्यात रिप्लाय, तू माईक घेऊन लोकांच्या कानात मुतलाय, तुला वाचताय बघून माझा उडत चिडला, माझा नाद नको करू होईल कार्यक्रम फिक्स, पण त्या झाटूजीने येणार तुझी तिरडी उचलाय, लहानपणीच कळलं मला माझी झाटे लाईफ, ज्याला इन्स्पिरेशन म्हणून ऐकत बसलो तोच वायची फोर हुंडी निघलं ना ते वाईट, येऊ दे माईक माझ्या हातात मी येडच पळवन, कुणाची आई झावायची मी गाण्यात कळवण, जेव्हा वारला टुपाक सांगून मिळाला एमसी गावटी, मी मिळालो माझी खुडची चालवण, निघाल अंत्यविधी माझी फुलांच्या जागे, अंगावरती स्पीकर फेकून टाका, मी मारता मारता वाजन वाजून बनणं झालो तर जाऊन मला टाका, माझ्या राखेला कॉम्प्टनच्या लोकांना वाटा माझ्या आत्मा पण बोलन, गावटीवरती चाललंय बीट वाजवा लागणार माशानातून, जाता जाता माझ्या हातात नको माईक होतील पोलिसांचे राऊंड, मी वाजायला लागलो नि बरं सगळी पोर दात खाऊन, सगळ्यांची आई झवली सिंच्या पाठी मागं राहून, मी टुपाकच्या पिंडीची राख आलो नम करतो गँगस्टर शीट, माझं कोण काय उपटणार नात नको माझं, माझं भूत तुला झापटणार देवाला नवस कर भूताला निवत, मी एवढं भेंचोत माझ्या पिंडीला कावळे का माणसाने शिवत, माझ्या वाजण्यावर सरकारनी लावली बंदी, बोलले सत्यले वाचतो त्या सगळ्या लाईन काप, हे देऊन टाकतील मला सत्य बोलल्यामुळे फाशी, शेवटची माझी इच्छा एकदा बीटच लावून टाक, न वाजणार मी जास्त नाही करणार टाइमपास, मला वाजत मी बघून तो जल्लाद म्हणला तू वाजलेली शेवटची परत लाईन वाच, मला वाजण्यापासून थांबू शकला नाही तो यमराज, तर सिस्टीम काय थांबून काय उपटन क्राईम ब्रांच, मी मेल्यावर ती सावडली माझी हाडकं त्याच्यात माईक घावलं ह्यांना चावतो प्रीतीचा पण माझा विषय वेगळा मला हिप हॉपचा जणू कसा विंच चावला गेली हिप हॉपची पूजा मला टुपाक पावला जेव्हा यात पोर ट्युशन लावते तेव्हा यात मी डोक्याला भांडणं लावलं माझ्या वाजण्यामुळं समाजात घाडतल डंगली मी बसतो लिवाय रात्री मैफिल जमली माझ्या सपोर्टमुळे झाट्यांची पार्टी बनली माझ्या ऑपोजिटला उभा बहिणचोत लोक माझ्या विरोधात थांबले यांची सरकार पडली हित बाप कोण पोरगा समाज आणि वळको गॅंगच्या शिटचा झालाय शरीरात मी शिरकव माझं नाव पडलं गावठ्यान हिप हॉप पाडणं चाळीतलं बाया माझ्या आईला सांगते तुमचं पोरग कसं काय एवढं निघलंय भाडकाव मी लिगल वाचतो माझ्या पडली कलम सगळे बोलतात सांगणार काय खाऊन लिहतो माझ्या आईचे उपकार हिप हॉप खाऊन दिलाय मला जन्म मी कसले व्यसन करत तरी मी माझीच ठेवतो तू कुत्रा यायला उडे मी छाती खोलतो आणि घात करून दोस्ती तू पाटीत रवतो माझी पेपरात बातमी येते फोटो सकट गावठी मोस्ट वॉन्टेड या पोरापासून लांब अबीट लावून लोकांची कान झवतो मी डोक्यात नाही बसणार माझं वेगळं गणित असलं फेम बीम लावडं असून जाळतो चुलीत माझ्या गाण्याच्या विरोधात सरकार माग पोलीस तुला बी बुल्ल्यावर टांगतो सोबत होमीज होमीज ह्यांच्या बोलण्यात नाही थोडा पण पॉइंट ऑफ व्ह्यू बापाला सावई शिकवतो का बुल्ल तू तुम्ही त्याला ऐकलंय का त्याचं नाव आहे गावठी तो इलिगल वाचतो त्याला बंद पाडे सरकारची संसद भरली ह्यांची डिस करून फेमस होईची कॉन्सेप्ट कळली आजकाल पाठीमागून भुगतात ते कुत्री नल्ली पण मी सगळ्यांची गाठ फाडतो एकटा हल्ली आधी सांगून ठेवतो माझा नादले बेकार नंतर बोलत बसाल कळलंच नाही भाऊ गावठीनी बिन फुकट ऐका झवली एमसी गावठी डोक्यावर परिणाम हे माझ्या मृत्यूच्या दिवशी पण बीटच वाजणार मी वाजताना कानाचे पडदे फाडणार जे आडव्यात गेले त्यांचे मुडदे गाडणार माझ्या 13 वेळा जेवणात मी हिप हॉप वाढणार भले 50 वर्षांनी मी जिवंत नसणार पण मेल्यावर पण लोकांच्या काळजात असणार हेटर्सचं काय मी डोक्यात घुसणार सगळे ठासवाय बघतेत पण मी झाटण्यात ठासणार कारण ऐकत नाही कोणाचं करतो फक्त मानाचं वाटू दे वाईट थागल्या जरी जगतो तरी कॉलर रे काय आई शपथ खोटं बोलत नाही हातात ते माईक कोण दाखवत नाही भाऊ सगळ्यांना पाहिजे हाईक पण मी जगतो थोडं वेगळं मला कलेशिवाय करमत नाही माणूस लहानपणी घमंड घेऊन जन्मत नाही आपल्यांना आपल्यांचं यश का पचवत नाही घाण सवय माझी कुणाला कधी फसवत नाही वाईट वेळेत माझं सोडून गेले मला सगळे म्हणून चांगले वेळेत मला झाट कोण आठवत नाही काय काय झाट कोण आठवत नाही ए आता सुधरायची वेळ अजून वेळ नाही गेली मला मांजर राडवी डायरेक्ट मांजर मेली माझ्या नशिबानी पट्टी खाली प्रत्येक वेळी दुनियेचा विचार दुनिया भोकात गेली मी गांजा नाही फुकत कारण पैसेच नाही फुकट माझ्या डोक्यावर परिणाम माझा समोर डोका आपण जवळ वाईब येत नाही मला आतावर माईकवर नाही मी फुकट मेलो आता भाऊ चुपत झाला गावठीच्या रूपात प्रकट मी शिवपाक झाली जीवनाची राख बीचची मटर माईकवर राख परिणाम स्वेड आवडा पीसीएमसी इथं बसून गाण मारू शकतो तुमची